ॐ श्रीमद्भागवत महापुराणम् एकादशस्कन्धः अथाष्टाविंशोऽध्यायः श्रीभगवानुवाच परस्वभावकर्माणि न प्रशंसे न गर्हये विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेण च परस्वभावकर्माणि यः प्रशंसति निन्दति सा शुभ्रश्यते स्वार्थादसत्यभिनिवेशतः तैजसे निद्रयापन्ने पिण्डस्थो नष्टचेतनः मायां प्राप्नोति मृत्यु वा तद्वन्नानार्थदृक्पुमान् किं भद्रं किमभद्रं वा वस्तुनः कियत् वाचोदितं तदनृतं मनसाध्यातमेव च छाया प्रत्याह्वयाभासा यसन्तोऽप्यर्थकारिणः एवं देहादयो भावा यच्छन्त्या मृत्युतो भयम् आत्मैव तदिदं विश्वं सृज्यते सृजति प्रभुः त्रायते त्राति विश्वात्मा ह्रियते हरतीश्वरः तस्मान्नयात्मनोऽन्यस्मादन्यो भावो निरूपितः निरूपिते यं त्रिविधा निर्मूला भातिरात्मनि इदं गुणमयं विद्धि त्रिविधं मायया कृतम् एतद्विद्वान्मदुदिदै ज्ञानविज्ञाननैपुणं न निन्दति न च सौति लोके चरति सूर्यवत् प्रत्यक्षेणानुमानेन निगमेनात्मसंविदा आद्यन्तवदसंज्ञाता निस्सङ्गो विचरेदिह उद्धव उवाच नैवात्मनो न देहस्य संसृतिर्द्रष्टृदृश्ययोः अनात्मस्वदृशोरीश कस्य स्यादुपलभ्यते आत्माव्ययो गुणशुद्धस्य स्वयै ज्योतिरनावृतः अग्निवद्दारुवदचित् देह कस्येह संसृतिः श्रीभगवानुवाच ಯಾವದ್ದೇಂದ್ರಿಯ ಪ್ರಾಣೈರಾತ್ಮನಸ್ ಸನ್ನಿಕರ್ಷಣಂ ಸಂಸಾರ ಫಲಮಾಂಸ್ತಾವ ದಪಾರ್ಥೋಪ್ಯವಿವೇಕಿನಃ ಅರ್ಥೇಯ ವಿದ್ಯಮಾನೇಪಿ ಸಂಸ್ಕೃತಿರ್ನ ನಿವರ್ತತೆ ಧ್ಯಾಯತೋ ವಿಷಯಾನಸ್ಯ ಸ್ವಪ್ನೇನರ್ಥಾಗಮೋ ಯಥಾಯ ಪ್ರತಿಬುದ್ಧಸ್ಯ ಪ್ರಸ್ವಾಪೋ ಭವನರ್ಥಭೃತ್ ಸೈವ ಪ್ರತಿಬುದ್ಧಸ್ಯ ನವೈ ಮೋಹಾಯ ಕಲ್ಪತೆ ಶೋಕಹರ್ಷಭಯ ಕ್ರೋಧ ಲೋಭಮೋಹ ಸ್ಪೃಹಾದಯ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ದೃಶ್ಯಂತೆ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯುಶ್ಚ ನಾತ್ಮನಃ ದೇಹೇಂದ್ರಿಯ ಪ್ರಾಣ ಮನೋಭಿಮಾನೋ ಜೀವೋಂತರಾತ್ಮ ಗುಣ ಕರ್ಮ ಮೂರ್ತಿ ಸೂತ್ರಂ ಸಂಸಾರ ಆಧಾವತಿ ಕಾಲತಂತ್ರ ಅಮೂಲಮೇತದ್ ಬಹುರೂಪರೂಪಿತಂ ಮನೋವಚ ಪ್ರಾಣ ಶರೀರ ಕರ್ಮ ಜ್ಞಾನಾಸಿನೋಪಾಸನಯಾಶಿತೇನ ಚಿತ್ವಾ ಮುನಿರ್ಗಾಂ ವಿಚರತ್ಯ ತೃಷ್ಣಃ ಜ್ಞಾನ ವಿವೇಕೋ ನಿಗಮಸ್ಸ ಪಶ್ಚ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಮೈತೀಯಮಥಾನುಮಾನಂ ಆದ್ಯಂತಯೋರಸ್ಯ ಯದೇವ ಕೇವಲಂ ಕಾಲಶ್ಚ ಹೇತುಶ್ಚ ತದೇವ ಮಧ್ಯೇ ಯಥಾ ಹಿರಣ್ಯಂ ಸ್ವಕೃತಂ ಪುರಸ್ತಾತ್ ಪಶ್ಚಾಚ್ಚ ಸರ್ವಸ್ಯ ಹಿರಣ್ಮಯಸ್ಯ ತದೇವ ಮಧ್ಯೇ ವ್ಯವಹಾರ್ಯಮಾಣಂ ನಾನಾಪದೇಶೈರಹಮಸ್ಯ ತದ್ವತ್ ವಿಜ್ಞಾನಮೇತತ್ ತ್ರಿಯವಸ್ಥಮಂಗ ಗುಣತ್ರಯಂ ಕಾರಣ ಕಾರ್ಯಕರ್ತೃ ಸಮನ್ವಯೇನ ವ್ಯತಿರೇಕತಶ್ಚ ಯೇನೈವ ತುರ್ಯೇಣ ತದೇವ ಸತ್ಯಂ ನ ಯತ್ ಪುರಸ್ತಾದುತಯನ್ನ ಪಶ್ಯಾನ್ ಮಧ್ಯೇ ಚ ತನ್ನವ್ಯಪದೇಶ ಮಾತ್ರಂ ಭೂತಂ ಪ್ರಸಿದ್ಧೈ ಚ ಪರೇಣ ಯದ್ಯತ್ ತದೇವ ತತ್ಸ್ಯಾದಿತಿ ಮೇ ಮನೀಷಾ ಅವಿದ್ಯಮಾನೋಪ್ಯವಭಾಸತೆ ವೈಕಾರಿಕೋ ರಾಜಸ ಸರ್ಗ ಏಷಃ ಬ್ರಹ್ಮಸ್ವಯೈ ಜ್ಯೋತಿರತೋ ವಿಭಾತಿ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರಿಯಾರ್ಥಾತ್ಮವಿಕಾರ ಚಿತ್ರಂ ಏವಂ ಸ್ಫುಟಂ ಬ್ರಹ್ಮ ವಿವೇಕ ಹೇತುಭಿಃ ಪರಾಪವಾದೇನ ವಿಶಾರದೇನ ಚಿತ್ವಾತ್ಮಸಂದೇಹಮುಪಾರಮೇತಃ ಸ್ವಾನಂದತ नात्मा वपुः पार्थिवमिन्द्रियाणि देवाय सुर्वायुजलं हुताशः मनोन्नमात्रं धिषणाच सत्त्वं महं कृतिकं क्षितिरर्थसाम्यम् समाहितैकक करणैर्गुणात्मभिर् गुणो भवेन्मत्सु विविक्तधाम्नः विक्षिप्यमाणैरुतकिन्नु दूषणं घनैरुपेतैर्विगतैरवेक् किम् यथा नभो वायैव नलाम्बुभूगुणैर्गतागतैर्वर्तुगुणैर्न सज्जते तथाक्षरं सत्त्वरजस्तमोमलैरहं मते संश्रुतिहेतुभिः परम् तथापि संगः परिवर्जनीयो गुणेषु मायारचितेषु तावत् मद्भक्तियोगेन दृढेन यावत् रजो निरस्येत मनःकषायः यथा मयो साधु चिकित्सितो नृणां पुनः पुनस्तन्तुदति प्ररोहन् एवं मनोपवकशाय कर्म कुयोगिनौ विद्यति सर्वसङ्गम् कुयोगिनो ये विहितान्तरायैर्मनुष्यभूतैस्त्रिदशोपसृष्टैः ते प्रार्थनाभ्यासबलेन भूयो युञ्जन्ति योगं न तु कर्मतन्त्रम् करोति कर्म क्रियते च जन्तुः केनाप्यसौ चोदितानि पातात् न तत्र विद्वान् प्रकृतोऽस्थितोऽपि निवृत्ततृष्णः स्वसुखानुभूत्या तिष्ठन्तमासीनमुतं व्रजन्तं शयानमुक्षन्तमदन्तमन्नं स्वभावमन्यत् किमपीहमान मात्मानमात्मस्थमतिर्न वेद यदि स्म पश्यत् यसदिन्द्रियार्थन् नानानुमानेन विरुद्धमन्यत् न मन्यते वस्तुतया मनीषी स्वाप्नैयथोत्थायति रोदघानम् पूर्वं गृहीतं गुणकर्मचित्रं मज्ञानमात्मन्यविविक्तमङ्गं निवर्तते तत्पुनरीक्षयैव न गृह्यते नापि विसृज्य आत्मा यथा हि भानो हृदयो नृचक्षुणान् तमो निहन्यान्न तु तद्विधत्ते एवं समीक्षा निपुणास्तीने हन्यातमिस्रं पुरुषस्य बुद्धेः ईशस्वयै ज्योतिरजो प्रमेयो महानुभूतिस्सकलानुभूतिः एको द्वितीयो वचसा विरामे येनेषितावागसवश्चरन्ति एतावानात्मसम्मोहो यद्विकल्पस्तु केवले आत्मनृतो स्वमात्मानमवलम्बो न यस्य हि यन्नामाकृतिभिर्ग्रायं पञ्चवर्णमबाधितं व्यर्थेनाप्यर्थवादोऽयं द्वयं पण्डितमालिनां योगिनोपक्वयोगस्य युञ्जतकाय उत्थितैः उपसर्गैर्विहन्येत तत्रायं विहितो विधिः योगधारणयाकांक्षि दासनैर्धारणान्वितैः तपो मन्त्रौषधैकांक्षि नुपसर्गान् विनिर्दहे कांश्चिन् ममानुध्यानेन नाम संकीर्तनादिभिः योगीश्वरानुवृत्त्या वा हन्या दशुभदाय चनैः केचिद्देहमिमन्धीरा सुकल्पं वयसि स्थिरं विधाय विविधोपायैरथयुञ्जन्ति सिद्धये न हि तत्कुशलादृत्यन् तदा यासोऽयपार्थकः अन्तवत्वाच्छरीरस्य फलस्येव वनस्पतेः योगन्निषेवतो नित्यं कायश्चेत् कल्पतामियात् तच्छ्रद्धध्यानमतिमान्योगमुत्सृज्य मत्परः योगचर्यामिमायोगी विचरन् मदपाश्रयः नान्तरायैर्विहन्येत निःस्पृहस्वसुखानुभूः इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे अष्टाविंशोऽध्यायः ॐ सर्वं श्रीकृष्णाय।